वैकुंठवासी सोनोपंत दांडेकर अध्यसन सप महाविद्यालय आणि स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या ध्यान आणि सत्संग कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अर्जुन अनंत सुखाच्या डोही एक सरा तळूची घेतला जिही, मग स्थिरावोनी तेही तेची झाले. सुख म्हणजे काय, अनंत सुखाचा डोह म्हणजे काय, त्यामध्ये स्थिर राहणं म्हणजे काय, अशा स्वरूपाच्या शंका साधनेच्या मार्गावर वाटचाल सुरू केल्यानंतर आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि त्या शंकांचं निरसन होऊन साधनेचा मार्ग आपण द्रुतगतीने चालण्यासाठी स्वाभाविकपणाने उद्युक्त होतो. या दृष्टीने या कार्यक्रमाचं आयोजन इथे करण्यात येतं. आज या कार्यक्रमासाठी परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ, सद्भक्त पंकजदादा करवंदे आणि सद्भक्त मिलिंददादा लिमये आलेले आहेत. मी स्वामीजींना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाची सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावी.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. साक्षित्वाने राहणाऱ्याला सुखदुःखाची बाधा होत नाही, पण अनुभव पाहता मनावर होणाऱ्या सततच्या आघाताने साक्षित्व ठेवणे हे सोपे नाही आणि व्यवहारकाळी तर त्याचा विसरच पडतो. साक्षित्वाचा अभ्यास कसा करावा असा प्रश्न विचारलेला आहे. साक्षित्वाने राहणाऱ्याला सुखदुःखाची बाधा होत नाही. साक्षित्व सांभाळणं म्हणजे खरं तर जो साक्षी आहे त्याच्याबरोबर राहायचा प्रयत्न करणं. जो साक्षी आहे, जो कुठल्याही प्रसंगामध्ये लिप्त होत नाही, त्याच्याशी आपलं एकरूपत्व आहे हे सद्गुरू आपल्याला सांगतात. जो साक्षी आहे तो आतमध्ये उपस्थित असलेला, कुठल्याही प्रसंगामध्ये लिप्त न होणारा असं आहे. स्वामी स्वरूपानंदांकडे जर कोणी गेलं आणि म्हणायला लागलं की मी अज्ञानी आहे, माझ्याकडनं तेवढी साधना होत नाही, पापभावना माझ्या मनामध्ये निर्माण होते, तर ते म्हणत असत थांब, हे कोणाला बरं कळलं. आणि जर कोणी म्हणत असेल की मला हे जमतं, मला सध्या बरं वाटतं, तर त्याच्याकरताही ते म्हणत असत थांब, हे जमतं हे कोणाला कळलं. मी हे त्याच्या बरोबर राहणं म्हणजे खरं तर आपण साक्षित्वाचा अभ्यास करणं. जेव्हा आपल्याला हे जमायला लागेल तेव्हा प्रत्येक घटनेपासून मी स्वतःला वेगळा क्षणभर तरी काढू शकेन. आणि मग वेगळेपणाने बघितल्यानंतर मग मी जो वेगळा आहे तो देह मन बुद्धीपासून वेगळा असल्यामुळे होणारी ही सुख दुःख ही त्या मनाला होतात, त्या मनापासून मी वेगळा आहे. जे दुःख होत आहे त्याच्यापासून मी वेगळा आहे असा बोध क्षणाक्षणानी कणाकणानी जसजसा वाढत जाईल तसं आपण ह्या प्रसंगांपासून आपल्याला थोडे वेगळे काढू शकू. म्हणजेच थोडक्यात सुख झालं तर हुरळून जाणार नाही आणि दुःख झालं तर खचून जाणार नाही, अशा पद्धतीने सुख दुःखाची बाधा होत नाही. पण अनुभव पाहता मनावर होणाऱ्या सततच्या आघाताने साक्षित्व ठेवणे हे सोपे नाही आणि व्यवहारकाळी तर त्याचा विसरच पडतो. तर मग साक्षित्वाचा अभ्यास कसा करावा. ध्यानाला जेव्हा आपण बसतो, सद्गुरुपदिष्ट मार्गाने जेव्हा आपण ध्यानाची साधना करतो तेव्हा विचारांपासून आपण आपल्याला अलिप्त ठेवतो. आपण विचारांचे साक्षी होतो, म्हणजेच विचारांबरोबर वाहवले जात नाही. हा अभ्यास जेवढा आपल्याला साधनेच्या वेळेला जमेल, जेवढी त्याच्यात प्रवीणता आपल्याला मिळेल, तेवढं मग ते लक्षात ठेवून व्यवहारकाळी देखील आपण आत्मस्वरूप आहोत आणि आत्मा हा अलिप्त आहे आणि अलिप्त असतानाच तो सच्चित आनंद स्वरूप आहे आणि ते माझं स्वरूप आहे हे जस जसं लक्षात राहत जाईल तस तसं व्यवहार काळी होणाऱ्या आघातांपासून देखील बफरिंग ऍक्शन जसं म्हणतात किंवा गाडीला पुढे बफर लावलेला असतो त्यांनी धक्का बसत नाही आतमध्ये तसं बफरिंग निर्माण होऊन आपण आपल्याला त्या प्रसंगांमधनं वेगळं काढण्याचा नक्की अनुभव घेऊ शकतो आणि हा जसा ध्यानकाळी आपल्याला जमेल तसा तो थोडा थोडा व्यवहारकाळी देखील उतरवण्याचा आपण प्रयत्न करावा. स्वामीजींना मध्ये एक प्रश्न विचारला गेला की ह्या आत्मज्ञानाची किंवा साक्षी राहण्याची प्रॅक्टिकॅबिलिटी किंवा ऍप्लिकॅबिलिटी कशी सिद्ध करावी. तेव्हा स्वामीजींनी सांगितलं की जे ध्यानकाळी आपण कमावतो ते व्यवहारकाळी आपणच गमावतो. म्हणून व्यवहार करताना मध्ये मध्ये काही काळ आपले श्वास शांत होत आहेत, स्थिर होत आहेत, असा अभ्यास आपला आपणच करावा. जी ध्यानामध्ये आपण शांती मिळवलेली आहे, अलिप्तता मिळवलेली आहे, ती काही काळ व्यवहारामध्ये आपणच उतरवावी. अशा काही युक्त्यांनी जर आपण हे जमवत गेलो तर व्यवहारकाळी देखील आपल्याला ते जमेल. विसर पडतो असं म्हणणं म्हणजे आपण त्या इंटेंटली ते करत नाही असं थोडं होतं. मोठे स्वामीजी असं म्हणत असत की नागपूरची मुलगी, मुंबईचा मुलगा, नुसतं लग्न ठरलंय म्हटल्यानंतर एकमेकाला केवढी आठवण असते. त्याला कुठल्या रंगाचा शर्ट आवडतो, तिला कुठल्या रंगाचा ड्रेस चांगला दिसेल, हे लांब असून देखील एक अनुस्यूतपणे आतमध्ये प्रेमाचा धागा जोडला गेल्यामुळे ती आठवण राहते. तसं आपल्याला हे जर करायचंच असेल, सद्गुरूंनी सांगितल्यानंतर आपण जर आपल्या जीवनाचं ध्येय पक्क केलेलं असेल तर हा अनुस्यूतपणे कुठेतरी मनामध्ये विचार. आणि त्याच्याकरता त्यांनी असं सांगितलं की आपण सद्गुरूंचे अनुग्रहित आहोत हा विचार कुठेतरी मनामध्ये सारखा आपल्याला बाळगता आला पाहिजे. जेव्हा आपण त्यांचे अनुग्रहित आहोत हा विचार बाळगला जाईल तेव्हा स्वाभाविकरित्या त्यांनी सांगितलेलं तू तेच आहेस ह्याची देखील आठवण राहील आणि तो जो मी आहे तो सच्चित आनंद स्वरूप असून सर्व कर्मांचा साक्षी अलिप्त असं आहे हे आठवल्यानंतर मग हळूहळू ते आपल्या पचनी पडायला लागेल. म्हणून साक्षीत्वाचा अभ्यास करताना प्रथमत आपण सद्गुरूंचे अनुग्रहित आहोत हे आपल्या मनावर खरंच फार इंटेंटली असं कोरलं गेलं पाहिजे. सद्गुरूंचे अनुग्रहित आहोत म्हटल्यानंतर साधना देखील आपल्याकडनं रोज चांगली भरभक्कम अशी खोलवर अशी व्हायला पाहिजे. त्या साधनेमध्ये जो अनुभव आपल्याला येईल अलिप्तपणाचा, विचारांपासून वेगळं, देह मन बुद्धीपासून वेगळं, आत्मस्वरूपावर आरूढ होण्याचं तंत्र जसं जमेल तसं मग आपण ध्यान विसर्जित केल्यानंतर आपल्या व्यवहारामध्ये जेव्हा उतरू तेव्हा हाच धागा उतरून काही काळ तरी आपण आपले व्यवहार करायला शिकावं. आणि हे व्यवहार करत असताना मध्ये जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आपले श्वास हे शांत स्थिर असे झालेले आहेत ह्याचा अनुभव आपण घ्यावा. एखाद दुसरा मिनिट जरी मध्ये मध्ये हे करत गेलो आपण तरी देखील आपल्याला हे बराच काळ जमवता येईल. म्हणून अशा पद्धतीने हा जर अभ्यास आपण आपला जमवला तर आपण आत्मस्वरूप आहोत याचं भान जेवढं आपल्याला इंटेंटली म्हणजे एका वेगळ्या ग्रॅव्हिटीनी ठेवता येईल. वरवरचं नको, सुपरफ्ल्युअस नको, मेकॅनिकल नको, खरोखरीच त्या भावामध्ये रमून जाऊन आपण तेच आहोत हे जितकं आपल्याला जमेल आणि त्याच्यामध्ये एक प्रकारची रुची निर्माण होईल. शांतपणे त्या आत्मस्वरूपामध्ये काही काळ रमून राहणं, वेळ आहे आपल्याला, आत्ता काहीच करायचं नाहीये, तर काही क्षण डोळे मिटून आपल्या श्वासावर लक्ष ठेवून देह मन बुद्धीपासनं अत्यंत आपल्याला वेगळं काढून परत जर डोळे उघडले तर सगळं आजूबाजूचं विश्व बदलल्यासारखं होऊन जातं. हा आपणच आपला काही काळ दिवसातनं मध्ये मध्ये ध्यान झाल्यानंतर लक्षपूर्वक करण्याचा असा अभ्यास आहे, तो जर केला तर मात्र आपल्याला व्यवहारकाळी देखील त्याचा विसर पडणार नाही. साक्षीत्व ठेवणं हे थोडं थोडं आपल्याला जमू शकेल, पण त्याच्याकरता अभ्यास मात्र कट्टानी करावा लागतो. स्वरूपानंदांच्या चरित्रामध्ये याचा अभ्यास आपल्याला दिसतो. ते असं म्हणतात की तांब्या भरायला घेतला पूजेकरता म्हणून, तो जवळपास 0.5% भरला तोपर्यंत अनुसंधान होतं, म्हणजे मी तोच आहे याचा अभ्यास होता. आणि तो जसा पूर्ण भरला आणि आता बाजूला काढायचा तर ते सुटलं, पापड मोडला आणि अनुसंधान सुटलं. त्यांनी हा अभ्यास केला. प्रत्येक कृतीमध्ये हा अभ्यास करताना कसं जमवत गेलं हे त्याचं आपल्याला मार्गदर्शन आहे, तसं आपण देखील. पण त्याच्याकरता मात्र त्यांना ते असं म्हणतात की मृत्यूचं दर्शन झाल्यानंतर मात्र मी सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून पूर्ण निर्भयता प्राप्त करून घेतली. प्रत्येकाला तसाच अनुभव यायला पाहिजे असं काही नाही, पण त्यांच्यावरून आपण तर शिकू शकतो. स्वामी माधवनाथांना त्यांचे चुलत सासरे भाईसाहेब तेंडुलकर यांचं निधन, त्यांच्या चिरंजीवांचं निधन, ह्याच्यातनं जी अंतर्मुखता प्राप्त झाली त्याच्यातनं त्यांनी हे जाणून घेतलं. ह्यांच्यावरून आपण हे स्वामीजींकडनं आपण श्रवण करतो आहोत, ह्याच्यावरनं हे आपण थोडं आपल्या वृत्तीवर आरूढ करायचा निकरानी प्रयत्न केला तर मात्र हे जमू शकतं. साक्षीत्वाचा अभ्यास म्हणजे खरं तर जो साक्षी आहे त्याच्याशीच एकरूप होण्याचा अभ्यास. तो जर जमला, ते जर आतमध्ये मुरायला लागलं, तर मग हे सगळं वरचं होईल असं वाटतं. नाम घेताना कधी कधी डोळे आत ओढल्यासारखे होतात, तेव्हा नाम थांबवून ध्यानाला बसावे का? नामाची वेळ पूर्ण करूनच मग ध्यान करावे का? डोळे आत ओढल्यासारखे होतात तेव्हा नाम थांबवून ध्यानाला बसावं असं वाटतं, तर त्यावेळेला ध्यानाला बसावं. कारण तिथे नामाचं जे पूर्णत्व आहे, नाम नामी आणि नामधारक यांचं एकरूप होणं, हे त्यावेळेला झालेलं असतं. म्हणून असं वाटतं की आता कुठल्याही वृत्ती नकोत, नाम देखील नको आणि आपण शांत बसावं, तर तेव्हा ध्यानाला बसावं. नामाची वेळ पूर्ण करूनच मग ध्यान करावे का? जर नाम घेत असताना अशी स्थिती प्राप्त झाली तर आपण ध्यानाला बसावं, तशी स्थिती प्राप्त जर झाली नाही तर नामाची जेवढी बैठक आपल्याला करायची आहे तेवढं नाम आपण घ्यावं, आणि मग नंतर परत ध्यानाला जर वेळ असेल तर ध्यानाला बसावं. शेवटी असं आहे की कुठेतरी वृत्ती रहित असं आपल्याला व्हायचं आहे. कारण जेव्हा वृत्तीरहित म्हणजे मनरहित आपण होतो तेव्हाच आपण आपल्या स्वरूपाला प्राप्त होतो, आणि हे दोन्हीही नाम आणि ध्यान यांनी जमू शकतं. म्हणून भागेश्वर निवासमध्ये रविवारी स्वामीजी एक छोटं केंद्र घेत असत, त्याच्यामध्ये नारदीय भक्तिसूत्र किंवा संजीवनी गाथा याच्यावर एक 10-15 मिनिटाचं निरूपण करत असत आणि त्याच्यानंतर नाम सांगत असत. नाम टाळ्या वाजवून ते नाम सांगत असत, श्रीराम जय राम जय जय राम. आणि ते सांगता सांगता ते उन्मनावस्थेमध्ये जात असत आणि मग नंतर सगळेजण परत थोड्या वेळ ध्यानाला बसत असत. म्हणून नाम घेत असताना अशी स्थिती प्राप्त होते की ते म्हणतात तसं डोळे आत ओढल्यासारखे होतात, श्वास अगदी मंद होतात आणि आता असं वाटतं की आता आपण हे सगळं थांबवावं आणि ध्यानाला बसावं म्हणजे शांत बसावं. तीच तर नामसाधनेची परमोच्च स्थिती आहे. त्यावेळेला ते तसं बसावं, अन्यथा नाम पूर्ण करून मग परत ध्यानाची बैठक केली तरी चालू शकेल. दोन्हीही पक्षी आपण निर्विचार होऊन आत्मस्वरूपाला प्राप्त होणं हेच महत्वाचं आहे असं वाटतं.
कधी कधी भगवंताविषयी, स्वामीजींविषयी किंवा इतर संतांविषयी काही विशेष ऐकल्यावर डोळ्यात अश्रू येतात. भजन अभंग म्हणताना कंठ दाटतो असे नेहमी होत असेल तर त्याला काय म्हणावे? विकारवशता व भाव यामध्ये काही फरक आहे का? भगवंताविषयी किंवा स्वामीजींविषयी किंवा अन्य संतांविषयी, सद्गुरूंविषयी असं काही आपल्याला ऐकायला मिळालं, एखादा गोड अभंग ऐकायला मिळाला किंवा आपण एखादा गोड अभंग, गोड असतो आपल्या आवाजात सुद्धा तो आपल्याला गोड लागतो, तो म्हणला, तर असं होत असताना आपल्या डोळ्यात अश्रू आले, आपले भाव दाटून आले, तर ह्याला काय म्हणावं असा पहिला प्रश्न आहे. ह्याला प्रेम म्हणावं, याला चित्तशुद्धी म्हणावी. चित्तशुद्धीचं हे एक परिमाण आहे असं म्हटलं तरी चालेल. असं सगळ्यांच्या बाबतीत होत नाही. संत वचन म्हटल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर भाव दाटून येणं हे माझ्या मते चित्तशुद्धीचं लक्षण आहे. हे आपल्यामध्ये प्रेम जिवंत होतंय, आपल्यामध्ये प्रेम जाग होतंय ह्याचं द्योतक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. असं का बरं म्हटले असते संत? असं ते म्हणतात याचा अर्थ हा आपल्यामध्ये होत असलेला खूप मोठा बदल आहे, हे खूप मोठं परिवर्तन आहे, हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि असं होत असणं फक्त हे ओढून ताणून करण्यासारखी घटना नाही. हे सहजतेने जर का आपल्यामध्ये अभिव्यक्त होत असेल तर आपलं चित्त शुद्ध होतंय, आपल्या हृदयात प्रेम जाग होतंय. आपल्या हृदयात प्रेम जाग जेव्हा होत असतं तेव्हा आपले बाकीचे जे विकार आहेत ते बाकीचे विकार निदान तेवढ्या वेळेपुरते तरी दबलेले राहतात. जेव्हा प्रेमाची खूप आवेगाने उत्पत्ती आपल्या अंतःकरणामध्ये होते त्यावेळेला बाकीचे सगळे विकार स्तब्ध होतात, थांबून जातात. आपले विकार नाहीसे नाही होत, निदान त्यावेळेला तरी ते थांबतात. त्यांनी असं विचारलं की डोळ्यात अश्रू येतात, भजन म्हणताना कंठ दाटतो, हे खूप चांगलं आहे, हे चित्तशुद्धीचं लक्षण आहे. असं नेहमी होत असेल तर त्याला काय म्हणावं? असं नेहमी झालं तरी त्याला चित्तशुद्धीच म्हणावी असं माझं मत आहे. परंतु जेव्हा आपण म्हणत असतो, आपण समजा केंद्रामध्ये मी काही भजन म्हणतोय, तशी दुर्दैवी वेळ तुमच्यावर येऊ नये, तरीसुद्धा सांगतोय की असं झालं आणि सारखेच माझे भाव दाटून यायला लागले, तर ऐकणारे जे असतात तर त्यांचा रसभंग सुद्धा कधी कधी होण्याची शक्यता असते. आपण हे मुद्दामून करत नाही पण आपले भावच इतके अनावर होतात की आपल्याला थांबावंच लागतं, कंठ दाटून येतो, असं होऊ शकतं. परंतु अशा वेळेला मात्र आपण थोडासा विवेक जागा ठेवावा. स्वामीजी म्हणायचे की असं होऊ शकतं पण आपण आता विवेक थोडासा जागा ठेवावा, अशा वेळेला तो सारखा कंठ दाटून येऊ नये. असं नेहमी होत असेल तर त्याच्यासाठी थोडंसं आपण विवेक ठेवावा एवढंच, पण असं होणं हे खूप प्रेमाचं लक्षण आहे असं मी समजतो. भगवंताचं नाम स्वामीजी सांगतायत आणि आपल्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतायत, तर ही खूप भाग्याची गोष्ट आहे आपल्यासाठी साधक म्हणून. फक्त नेहमी होत असेल तर त्यांनी रसभंग होऊ शकतो, त्यामुळे नेहमी होणार नाही असा आपण साधक म्हणून प्रयत्न करायला सुद्धा काही हरकत नाही. विकारवशता व भाव यामध्ये काही फरक आहे का? विकारवशता आणि भाव यामध्ये खूप फरक आहे. कधीकधी विकारवशता म्हणजे खूप हळवं होणं, फक्त हळवंच होणं नाही, सगळ्याच भावना खूप ठळकपणे प्रकट व्हायला लागणं, खूप अग्रेसिव्हली प्रकट व्हायला लागणं. जी व्यक्ती कधी कधी असं होतं की एखाद्या आजारपणानं म्हणा किंवा वय वाढल्यामुळे म्हणा किंवा कुठल्या तरी एखाद्या कारणाने आपलं मन हळवं झालेलं असतं त्याच्यामुळे म्हणा, आपल्या एकूण भावविश्वावर त्याचा परिणाम झालेला असतो. आणि जसं अभंग ऐकल्यावर आपण डोळ्यातून पाणी येऊ शकतं, कंठ दाटून येऊ शकतो, तसंच कोणावर चिडलो तरी आपण फार कचकचून चिडतो. म्हणजे ही विकारवशता आहे. आपल्या हृदयात प्रेम जागं होणं ही विकारवशता मुळीच नाही, हे भगवंताचं आगमनाचं सूचिन्ह आहे आपल्या हृदयामधल्या, असं म्हणायला काही हरकत नाही. पण विकारवश जेव्हा आपण होतो तेव्हा जितके अभंग म्हणताना रडतो, अभंग म्हणताना आपले भाव जागे होतात, तितकेच एखाद्यावर चिडताना सुद्धा आपण तांबडेलाल होऊन जातो. मी असे काही मंडळी बघितलेत की ते अभंग म्हणताना अगदी अश्रुधारा वाहतात, पण चिडायची वेळ आली तर असे काही चिडतात की काही विचारता स्वयं. हे असेल तर ती विकारवशता असते, तो भाव नसतो. भाव आहे, कधी कधी तो भाव आहे, पण कधी कधी अभाव सुद्धा आहे. खूप पराकोटीचं जर का आपण आपल्या भावना प्रकट व्हायला लागल्या, खूप ठळकपणे, खूप अंगावर येणाऱ्या अशा भावना आपल्या प्रकट व्हायला लागल्या, तर आपण चित्तशुद्धीतून विकारवशतेकडे तर जात नाही ना, यावर आपलं लक्ष पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे विकारवशता आणि भाव, भाव म्हणजे चित्तशुद्धी असं मी म्हणतो या ठिकाणी. तर ह्याच्यामध्ये निश्चित मोठा फरक आहे. आणि आपण विकारवशतेकडून भावविवशतेकडे जावं. भावविवशतेमध्ये खूप प्रेम आहे, त्याच्यामध्ये खूप चित्तशुद्धी आहे. अशी चित्तशुद्धी झाली की मग आपल्याला पूर्वी ऐकलेलाच अभंग खूप प्रेम निर्माण करून जातो. आपल्याला आश्चर्य वाटतं, आपण रेडिओवर काही काही अभंग कितीतरी वर्ष ऐकतो आहोत आणि आपल्याला काही वाटत नाही. आपण शाळेत जाताना तो अभंग लागला की आपली वेळ झाली असं आपल्याला वाटायचं. त्या अभंगाचा आपल्या शाळेतल्या दुःखाशी संबंध असतो असं पूर्वी व्हायचं. पण नंतर तोच अभंग जेव्हा आपण केंद्रात येऊन ऐकतो, नवीन संदर्भामध्ये ऐकतो, नवीन चित्तशुद्धीच्या पातळीवर जाऊन ऐकतो, तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी येतं, तर याचा अर्थ चित्तशुद्धी झाली, याच्यात विकारवशता नाही. परमपूजनीय श्री गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे, सर्वाभूती भगवतभाव आणि कोणाचं मन न दुखवणे ही खरी पूजा होय. वा, किती गोड वाक्य आहे. परंतु प्रकृतीच्या पलीकडे जाणं फारच अवघड असल्यानं हे जमत नाही. ही पूजा जमावी अशी मनापासून इच्छा आहे, माझी सुद्धा मनापासून इच्छा आहे. मी या प्रश्नकर्त्याशी 101% सहमत आहे खरं म्हणजे. कारण असा सर्वाभूती भगवतभाव कसा धरायचा, तर त्याचं अगदी सोपं व्यावहारिक त्याचं लक्षण काय असेल सर्वाभूती भगवतभाव झाल्याचं, तर ते कोणाचं मन न दुखावणं. महाराजांनी खूप गोड सांगितलंय. बाकी उगाच खूप शास्त्रीय चर्चा करण्यापेक्षा महाराज असं म्हणतात की तुझ्या हृदयात जर का खरंच भगवतभाव असेल तर तू समोरच्याशी वागायची तुझी पद्धतच बदलेल, तू बदलूनच जाशील, तुझ्या वागण्यातले फंडामेंटल्स बदलतील, तू मूलभूत बदलशील जर का भगवतभाव निर्माण झाला तर. आणि मग तू जिथे द्वेषाची उर्मी निर्माण होते त्या ठिकाणी तुझी प्रेमाची निर्मिती होईल. मी आधीचे जे पोप जॉन पॉल होते, म्हणजे आता जे पोप आहेत ख्रिश्चनांचे, त्याच्या आधीचे पोप, तर ती व्यक्ती पोलिश होती, म्हणजे पोलंडमध्ये होते. आणि पोलंडमध्ये दुसऱ्या महायुद्धात खूप अत्याचार झाले, प्रचंड अत्याचार झाले पोलंडमध्ये. आणि ते अत्याचार त्यांच्या समोर घडले आणि त्या अत्याचारातून त्यांनी असं स्वतः लिहिलेलं आहे, ते मी एका ठिकाणी वाचलं सहज कधीतरी सापडलं, की त्या अत्याचारातून त्यांच्या मनात विलक्षण संताप आणि उद्वेग निर्माण झाला. इतका संताप निर्माण झाला आणि त्या संतापाचं काय करायचं त्यांना कळेना आणि काहीतरी त्यांच्यावर भगवंताची कृपा म्हणावी की अचानक त्या संतापाचं प्रेमामध्ये रुपांतर झालं. तो संताप बदलला त्यांचा आणि ते प्रेम करायला लागले. ते पुढे मोठे म्हणजे ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरु झाले. कधीतरी असं परिवर्तन होणं हे खूप गरजेचं असतं आपल्यामध्ये. आपण एका विशिष्ट पद्धतीत चिडणारच असतो, एखाद्या विशिष्ट व्यक्तीबरोबर आपण विचित्र वागणारच असतो, असं ठरून गेलेलं असतं जणू. आपण आपल्यासाठी काही असे नियमच घालून ठेवलेले असतात आणि ह्या नियमांच्या बाहेर जाणं म्हणजे आपल्या अहंकाराला धक्का देण्यासारखं असतं एक प्रकारे. आणि त्याच्यापेक्षा वेगळं वागायचं म्हटलं तरी आपल्याला जमत नाही. आपण त्यावेळेला प्रकृतीवश होऊन जातो, प्रकृतीसाठी विवश होतो आपण. आणि त्यांनी खरोखरच खूप बरोबर प्रश्न विचारला की सर्वाभूती भगवद्भाव आणि कोणाचं मन न दुखवणे हे न जमण्यासाठी आपली प्रकृतीच आड येते. कोणाचं मन जेव्हा आपलं दुखवतो आपण तर त्यावेळेला आपल्या प्रकृतीमुळे दुखवतो, त्या व्यक्तीमुळे नाही दुखवत आपण. आणि आपली प्रकृती आपल्याला त्यावेळेला पूर्वीचेच संदेश देते. पूर्वी जसे आपण वागलो होतो आतापर्यंत 10 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष 50 वर्ष जे काय असेल ते 10 वेळा 20 वेळा 25 वेळा जसे एका विशिष्ट पद्धतीने वागलो होतो तसंच वागण्याचे संदेश आपली प्रकृती आपल्याला देते आणि आपण तसंच वागून बसतो. आणि मग ते भगवद्भाव वगैरे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्यासाठी एक पुस्तकातली थेअरी राहते, थेरॉटिकल होऊन बसतो. आपल्याला संत सारखं असं सांगतात की तुम्ही प्रकृतीच्या पलीकडे जा. स्वामीजी सांगायचे की तुम्ही प्रकृतीवर मात करा. आणि प्रकृतीवर मात करणं हे जगात कशावरही मात करण्यापेक्षा कठीण आहे. कारण तुम्ही जेव्हा चिडणार आहात तेव्हा तुम्ही चिडणार, तुम्ही जेव्हा मोहग्रस्त होणार आहात तेव्हा तुम्ही होणार. तुम्हाला सगळं माहिती आहे की कसं वागायचं नाही, पण तसं वागायची वेळ आली की तुम्ही तसे वागणार आणि तेव्हा प्रकृती आपली आड येते. याच्यासाठी आपल्याला खरोखरच खूप आतून आपली प्रकृती बदलण्यासाठी धडपड करायला लागेल. संतांच्या सहवासात हे घडतं. संतांच्या सहवासाचा सगळ्यात मोठा फायदा आपल्या प्रकृतीमधल्या परिवर्तनाचा आहे. स्वामीजी म्हणायचे नेहमी सांगतो तेच मी सांगतो, काल जे सांगत होतो तेच आज सांगत होतो, उद्या तेच सांगणार आहे, मी वेगळं काही सांगत नाही. पण तरी आपण का जातो तिथे? त्याचं कारण असं आहे की आपल्याला प्रकृतीचं परिवर्तन करण्याचं एक मोठी संधी उपलब्ध होते. आपल्याला आपला आत कुठेतरी शोध घ्यायला लागतो की ज्या ठिकाणी मी चिडणार आहे त्या ठिकाणी मी आता जरा कमी चिडायचा प्रयत्न करतो किंवा न चिडण्याचा प्रयत्न करतो. जिथे मी खूप द्वेष उत्पन्न करतोय तिथेच मी प्रेमाचा आविर्भाव मला करता येतो का माझ्या हृदयामध्ये ते बघतो. असा प्रयत्न जर का आपल्याला करता आला तर आपण प्रकृतीच्या पलीकडे जातो. हे खूप अवघड आहे, अत्यंत अवघड आहे, याबद्दल मी सहमत आहे, यात काहीही दुमत नाही. पण हे अशक्य नाहीये, हे इम्पॉसिबल नाहीये, हे निश्चित जमण्यासारखं आहे. ही पूजा जमावी अशी मनापासून इच्छा आहे, माझी सुद्धा इच्छा आहे. आणि आपण सर्वजण याच्यासाठी स्वामीजींची करुणा भागूया. हरी
आज सद्भक्त हेमाताई पुरोहित अभंग सादर करतील.
प्रसाद मज द्यावा देवा, प्रसाद मज द्यावा, सहवास तुझा चिघडावा देवा, सहवास तुझाची घडावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा. निशिदिनी तव मी नाम स्मरावे, निशिदिनी तव मी स्मरावे विसर तुझान भावा देवा विसर तुझान भावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा हृदय मंदिरी तुवा वैसोनी हृदय मंदिरी तुवा वैसोनी ज्ञान योग मज द्यावा देवा ज्ञान योग मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा हरि भजनातची निशिदिनी रमुनी हरि भजनातची निशिदिनी रमुनी जन्म मृत्यु चुकवावा देवा जन्म मृत्यु चुकवावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा आत्मसुता प्रभु प्रसाद द्यावा आत्मसुता प्रभु प्रसाद द्यावा वियोग तुझान भावा देवा वियोग तुझान भावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा सहवास तुझाची घडावा देवा सहवास तुझाची घडावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा प्रसाद हा मज द्यावा प्रसाद हा मज द्यावा
रविवारच्या प्रवचनात आपण सांगितलेले वाक्य सेवा पोटात शिरण्याची कला आहे ती पॉलिसी असता कामा नये मला फार भावून गेले आपणास विनंती आहे की कृपया यावर आणखी प्रकाश टाकल्यास मनातील जळमट जाण्यास मदत होईल असा प्रश्न विचारलेला आहे कृपया प्रबोधन व्हावे खरं आहे रविवारच्या मागच्या काही प्रवचनामध्ये एखाद्या प्रवचनामध्ये मी असं म्हटलेलं होतो की सेवा ही पोटात शिरण्याची कला आहे आणि तसंही मी इतक्या ठिकाणी इतकं काही म्हणत असतो की कोणी जर म्हटलं की तुम्ही असं असं म्हटलेलं होतात मला वैयक्तिक चर्चेत तिथल्या तिथं एक अर्धा तास बोलल्यानंतर व्यक्ती एक विचारायला आलेली असते माझं त्यांनी ते करण्याबद्दल तितका अनुकूल मत कधी कधी नसतं. मी बोलतो त्याच्यावरती उपप्रश्न विचारते आणि जाताना म्हणते बर मग तुम्ही म्हणता तसं मग मी परत त्याच्या मनात असतं तेच करतो असं म्हणून तेव्हा मला त्याला सांगायला लागतं की असं मी म्हटलेलं नव्हतं बाबा, आपण अर्धा तास जे बोललो पण हे मात्र मी बोललेलो होतो. सेवा पोटात शिरायची कला आहे, ती पॉलिसी असता कामा नये. कधी कधी एखाद्या गोष्टीच्या प्रतिपादनाकरता म्हणून एखादं वाक्य जर उच्चारलं तर त्या वाक्याला बॅलन्सिंग करणारं वाक्य उच्चारावं लागतं, त्याच्यातलं हे वाक्य आहे. याच्या आधी मी जे सांगत होतो ही दोन वाक्य उच्चारायच्या आधी ते जास्त महत्वाचं होतं. त्याच्याऐवजी पोटात शिरायची कला आहे आणि ती पॉलिसी असता कामा नये हे तितकं महत्वाचं वाक्य त्या निरूपणात नव्हतं हे मी तुम्हाला आधी सांगतो. तर सेवेमुळं सेवा करणारा असतो आणि सेवा घेणारा असतो अशा दोन व्यक्ती असतात. सेवा करणारा त्याच्या मनानी काया वाचा मनानी धनानी सेवा करत असतो, त्याला जसं मन असतं तसं सेवा घेणारा आहे तोही अर्थात काया वाचा मन आणि धन सेवा स्वीकारत असतो. दोन व्यक्ती असतात आणि याला जसं मन नावाचा एक प्रकार आहे तसं घेणाऱ्यालाही मन नावाचा एक प्रकार आहे. सेवेने तो संतुष्ट होतो, मन नावाचा प्रकार आहे हे जे सांगतो त्याकरता की तो सेवेने संतुष्ट होतो. त्याच्या मनामध्ये सॉफ्ट कॉर्नर निर्माण होतो जो सेवा करतो त्याच्याबद्दल, तसंच त्याच्या प्राकृतिक थोड्या बहुत प्रत्येकाच्याच ठिकाणी असतात गुणदोषांकडेही दुर्लक्ष करून तो सेवा करतो त्याच्यावर तो प्रेम करू लागतो. जसा सेवा करणारा जो सेवा घेतो त्याच्यावर प्रेम करायला लागतो तसं सेवा घेणारा देखील प्रेम करायला लागतो. हे जे सगळं तंत्र आहे या तंत्रामध्ये सेवा करणाऱ्याची सेवा घेणाऱ्याकडून अतिरिक्त कोणतीही कामना इच्छा नसावी असा माझा सांगण्याचा रोख होता. कधी कधी ही जी मानवी सहज वस्तुस्थिती म्हणून असणारी गोष्ट आहे तर ती लक्षात घेऊन सेवा करणारा सेवा करत असतो, त्याच्या पोटात काही वेगळं असतं. हे फारसं परमार्थाच्या क्षेत्राकरता नव्हतं देखील एक प्रकारे. मला माहितीये की तुम्हालाही माहितीये मी नावं न घेता जरी बोलत गेलो तरी देखील तुम्हाला कळेल कोणाबद्दल बोलतो. एक फार उत्तम अभिनेता होता, घरात त्याच्याकडे दुर्लक्ष होत होतं, त्याची सेवा करण्याच्या निमित्ताने कोणी त्याच्या जवळ गेलं आणि मग नंतर घरातल्या सगळ्यांना दूर सारून ती सेवा करणारी व्यक्ती त्याची होऊन बसली. एक उत्तम नेता होता, त्याला घरातल्या मंडळींकडून जेवढं सहकार्य तेवढं उत्तम सहकार्य मिळत होतं पण त्याचे जे सगळे व्यवहार होते ते सांभाळण्यासाठी त्याला अर्थात एकट्याला सगळं सांभाळणं शक्य नव्हतं म्हणून त्याला मदतनीसाची गरज होती. पुढे या मदतनीसांनीच सगळा ताबा घेतला एवढंच नव्हे तर त्याच्यानंतर तो मदतनीस होता तो मुख्यमंत्री देखील झाला. सेवा करण्याच्या माग सेवा करायची या कारणाकरता आत काहीतरी हेतूज कनिंग ज्याला म्हणू असा जर हेतू असेल सेवा घेणारी व्यक्ती त्याची त्या तऱ्हेने जवळीक होते आणि मग त्याच्याही हातात फारसं राहत नाही. एक मोठे पारमार्थिक संत होते सेवा करण्याच्या निमित्ताने म्हणून एक व्यक्ती त्यांच्या जवळ आली आणि हळूहळू करून त्या व्यक्तीचं पारमार्थिक जीवन उद्ध्वस्त झालं. हे बॅलन्सिंग करणारं विधान आहे हे मुख्य विधान समजू नये हे मी पहिलं सांगतो. निरूपणाच्या ओघामध्ये एखादा मुख्य विषय सांगताना बाजूनी जर काही सांगितलं गेलं तर त्यालाही एक काउंटर करणारं विधान करायला लागतं तसं हे विधान होतं. याला अतिमहत्व देऊ नये शुद्ध परमार्थामध्ये या गोष्टीला तसं स्थान नाहीये. सेवा पोटात शिरायची कला आहे ही नक्की पोटात शिरायची कला आहे त्या कलेचा दुरुपयोग होऊ नये यासाठी ती पॉलिसी असता कामा नये असं मी म्हटलं. संतांकडे गेल्यानंतर आणि संतांच्या सहवासात असताना आपण कशाकरता आलेले आहोत आपण आपल्या स्वतःच्या आत्मदर्शनाकरता आलेले आहोत. स्वामीजी देखील एक दोन व्यक्तींबद्दल म्हणायचा की यांना खरं म्हणजे माझ्या घराचा ताबा घ्यायचा आहे असं म्हणायचे स्वामीजी आपल्या इथलं सांगतोय. कारण कधी कधी बोलता बोलता सरलाताईंना देखील कमी लेखण्याचा असा प्रयत्न या व्यक्ती नंतर करायला लागल्या आणि तोपर्यंत स्वामीजींच्या एकूण कामामध्ये बरीच मदत करणाऱ्या या व्यक्ती होत्या. बाकीची सगळी मंडळी येऊन जाऊन असायची पण कायम त्यांच्या तिथं राहून त्यांची सेवा करणं आणि त्या सेवेतूनच काही ना काहीतरी उद्भवतं तसं स्वामीजींनी कदापि होऊ दिलं नाही. स्वामीजी सावध होते. तर अशा गोष्टीबद्दल मी म्हणत होतो त्यामुळं एकतर हे खूप डोक्यात घोळू नका असं मी तुम्हाला सांगेन. काही गरज नाहीये आपल्याला हे खूप डोक्यात घोळवायची. परमार्थाच्या ठिकाणी तसंही म्हटलं तर या गोष्टींनी तसं फारसं काही मिळत नाही. अंतरंग असं काही मिळत नाही. आत्मसमाधान मिळत नाही. स्वरूपस्थिती मिळू शकत नाही. अशा गोष्टी एकाकरता एक डोक्यात ठेवून जर केलं तर त्यांनी तो साक्षात्कारी संत होऊ शकत नाही. त्यांनी कितीही तशा प्रकारचा आव आणला तरी त्याला आतून माहीत असतं की आपण कोण कसे आहोत. आणि मुख्यतः निरूपणाचा जो ओघ होता तो शुद्ध परमार्थाच्या योगानी दास्य भक्तीच्या योगानी जिथं श्रवणापासून सुरुवात झालेली आहे ध्यान उत्तम करतो आहे आणि स्वतःची अहंता जाणण्यासाठी म्हणून दास्य करतो आहे आणि ते दास्य हे हळूहळू बोधात रूपांतर व्हायला मदत करत आहे. जसे सद्गुरु तसे सद्गुरूंकडे येणारे जे कोणी ते सर्व गुरुस्वरूप आणि त्याच्याही पुढे जाऊन विश्व गुरुस्वरूप असा बोध दास्यातून व्हावा हे मी मुख्य सांगत होतो. हे मुख्य वचन नाहीये आत्ता जे प्रश्न विचारला तो. पण त्याच वेळेला सेवा घेणारा आणि सेवा करणारा याच्या मानसशास्त्राबद्दल थोडंसं बोलावं त्यामुळे मी बोललेलो होतो. आपल्या देशामध्ये ज्या चांगल्या परंपरा आहेत त्याच्यात सेवेची परंपरा फार फार मोठी आहे. श्रीधर स्वामी महाराजांनी सज्जनगडावर केलेली जी सेवा होती, सेवेमुळे व्यक्तीच्या पोटात प्रवेश मिळतो, म्हणजे त्या व्यक्ती सेवा करणारी व्यक्ती त्याची आवडती होते हे उघड सत्य आहे. तरी देखील सेवा घेणारी व्यक्ती जर सावध असेल तर ती सगळ्या गोष्टींकडे नीट पाहत असते, सगळा झाडा तिच्या अंतःकरणात असतो. श्रीधर स्वामी महाराजांनी जी केलेली सेवा होती ती व्यक्तीची सेवा ही नव्हती. सज्जनगड हे जणू समर्थ अशा पद्धतीने ते गडावर सेवा करत होते. ते तिथं पूजेच्या वेळेला पुजारी उठायच्या आधी ज्यांना झाडलोटीची सेवा दिलेली होती त्याच्याऐवजी हेच स्वतः सगळं झाडून काढायचे, हेच स्नान करून पाणी घेऊन यायचे, हेच फुलं तोडून आणायचे. वेगवेगळे लोक त्याच्याकरता नेमलेले होते, त्यांना जवळपास काही काम उरलं नाही आणि सगळे श्रीधराला काम सांगायला लागले आणि श्रीधर स्वामी ते काम करत होते. मग बाकीचे त्यावेळेला काय करत होते, सगळे थोडे थोडे उशिरा उठायला लागले. सगळे अवलंबित्व करतोय तर करू दे असा भाव होता. या उत्तरातूनही तुम्ही स्वतःकडे जरा बघा, काही हरकत नाही. असा भाव होता की श्रीधर करतोय ते करू दे, आपलं काम थोडं कमी झालं तर हरकतच नाहीये. आणि एक वेळ अशी आली की सगळी कामं श्रीधर स्वामी करत होते. जे समर्थांचे कपडे धुणं म्हणजे पलंगपोस धुणं, पूजेची वस्त्र धुणं आणि एवढं करून ते ध्यानाला बसत असत किंवा नामाला बसत असत. त्याच्यातही त्यांनी असा एक विचार केलेला होता की जर आपल्या मनामध्ये एखादा पाप विचार आला, कामनिक विचार आला, तर कुंडात बुचकळी मारून यायची. तरुण वय होतं तर असं वर्णन आहे की महिनोन महिने बुवा ओले असत, ते जिथं असतील तिथून पळत कुंडावर जायचे आणि तिथे एक बुचकळी मारायचे आणि यायचे. का तर नको असलेला एखादा विकार उठला मनामध्ये आला म्हणून शुद्धी करता प्रायश्चित्त म्हणून. मग नंतर नंतर असं झालं की सगळ्यांचंच महत्व कमी झालं तिथं असणाऱ्या मंडळींचं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की श्रीधरालाच खूप महत्व मिळतंय. म्हणून अशा तक्रारी सुरू झाल्या की एवढा खरवडून झाडतो की कुंचे केरसुण्या ज्या पूर्वी 2 महिन्याला लागायच्या त्या आता महिन्याला लागायला लागल्या. श्रीधराकडून झाडण्याचं काम काढून घेतलं गेलं. इतका मन लावून कपडे धुतो की ते लवकर जीर्ण व्हायला लागले, श्रीधराकडून ते काम काढून घेतलं गेलं. झाडावरून फुलं तोडून आणण्याचं काम श्रीधर स्वामी महाराजांकडून काढून घेतलं गेलं. एक वेळ अशी आली की काहीच काम त्यांना राहिलं नाही तर ते जास्त ध्यानाला बसायला लागले, तर लोक म्हणायला लागले की हा आयता इथं जेवतो, काहीच काम करत नाही. पण या सगळ्या घटना घडत असताना श्रीधर स्वामीजींची चित्तशुद्धी होत होती, काम करतानाही होत होती. काम करताना ते नामस्मरणपूर्वक किंवा समर्थांचा आठव करून करत होते. सगळेजण काम सांगत होते तरी त्यांचा संबंध फक्त समर्थ आणि ते असा होता, त्यामुळे इतरांना काम सांगण्याचं सुख जरी मिळत असलं तरी त्यांचा अहंकार वाढत होता. श्रीधर स्वामी महाराजांची चित्तशुद्धी होत होती आणि जेव्हा त्यांच्याकडून सगळी कामं काढून घेतली तेव्हा त्यांना ध्यानाला किंवा साधनेला आपल्याला वेळ मिळतोय असं वाटायला लागलं, त्यांना फरकच पडेना. इतकं की हा निगरगट्ट एक प्रकारे बनलेला आहे, काही झालं तरी इथं राहतो आहे, याला गडावरून हाकलून द्या अशी वेळ आली. पण श्रीधर स्वामी महाराज ही सेवा करता करता गडावरून जेव्हा गेले तेव्हा आपण पूर्ण झालेले आहोत या सेवेमुळं आणि साधनेमुळं हा बोध घेऊनच गेले. आणि नंतर ते गडावर आले तेव्हा अभूतपूर्व स्वागत झालं. ते स्वागत महत्वाचं नाहीये, पण त्यांनी त्याच्यातून पूर्णता मिळवली. आणि माझ्या या सेवेच्या किंवा दास्यत्वाच्या निरूपणामध्ये पोटात शिरायची कला आहे आणि पॉलिसी असता कामा नाहीये हे फार महत्वाचं वाक्य म्हणून घेऊ नका, ते थोडंसं लक्षात ठेवा. पण अशा प्रकारची सेवा ही फार मोठं दान देऊन जाते. उपनिषदामध्ये एक शिष्य आपल्या सद्गुरूंची सेवा करतो, तो इतकी करतो, सद्गुरूंची पत्नी म्हणाली की हा मुलगा किती खपतोय. ते उठायच्या आधी तो उठायचा, त्यांच्या स्नानाची व्यवस्था करायचा, त्यांच्या संध्येची व्यवस्था करायचा, त्यांच्या पूजेची व्यवस्था करायचा, त्यांच्या ध्यानाची व्यवस्था करायचा, रानातून लाकडं तोडून आणायचा, त्यांना जे जे कमी पडेल ते सगळं पुरवण्याची व्यवस्था करायचा. ते त्याला आतही बोलवत नव्हते, अनुग्रही देत नव्हते. त्यांची पत्नी म्हणाली की हा मुलगा इतका कष्ट करतोय, तुम्ही याला कधी अनुग्रह देणार आहात? असं म्हणतात की शेवटी अग्निनारायणाला दया आली. तिथं जे यज्ञकुंड होतं त्याच्यातून अग्निदेव प्रगट झाले आणि म्हणाले की तुझा गुरु कठोर आहे, तू एवढी सेवा करतो आहेस, मी तुला आत्मज्ञानाचा उपदेश करतो. तेव्हा तो शिष्य असं म्हणाला की तुम्ही आत्मज्ञानाचा उपदेश भले कराल, पण माझं जर पात्र नीट नसेल ज्या पात्रामध्ये ते ग्रहण करायचं तर त्या उपदेशाबद्दल मी काहीच करू शकणार नाही. माझ्या गुरूंनाच कळतं की मला कधी उपदेश करायचा. ही गोष्ट एवढीच जरी असली तरी पुढं असं वस्तुस्थिती म्हणून असं झालेलं असण्याची शक्यता आहे असं मी म्हणेन. मी माझा तर्क थोडा पुढं नेला, गोष्ट एवढीच आहे की जेव्हा केव्हा त्यांनी त्याला बोलवून अनुग्रह दिला असेल तेव्हा तो सेवेनी किती तयार झाला असेल. काना वचनाची भेटी सरीसीची पै किरीटी, वस्तू होऊन उठी कवणी एकी जो. सद्गुरूंनी उपदेश केल्याबरोबर ज्ञान झालं असेल, ज्ञानासाठी तयार होणं हे शिष्याचं काम आहे आणि सेवेमुळं ज्ञानासाठी तो तयार होतो. पोटात शिरणं ही पॉलिसी नसलीच पाहिजे, ती त्याची तयारी असली पाहिजे. त्याच्या तयारी करता तोच हे सगळं करतोय याचं त्याला भान असलं पाहिजे. सद्गुरूंच्या कार्यासाठी आपण साधनभूत आहोत, सद्गुरूंच्या कार्याला आपण मदत करतो आहोत, इथं येणाऱ्या साधक श्रोत्यांवर उपकार करतो आहोत, याच्यापेक्षा आपण आपली तयारी करतो आहोत हा भाव किती चांगला आहे. पण हे खरं आहे की सेवा ही पोटात शिरण्याची कला आहे आणि अशा प्रकारे जो सेवा करतो आणि आधीच्या निरूपणाच्या ओघाप्रमाणे तो जाणता भक्त होऊन सेवा करतो आहे अशा वेळेला सद्गुरू त्याच्यावर विश्वास टाकतात. सद्गुरूंचा तो जवळचा होतो, तो सद्गुरू त्याला सखा मानायला सुरुवात करतात. अंतरीचं गुज त्याला सद्गुरू सांगतात, तो सद्गुरूंचा अत्यंत निज निकट असा होतो. त्यामुळं हे जे वाक्य आहे हे खूप भावून गेलं, हे खूपच चांगलं आहे. पण त्या तऱ्हेनी दोन्ही गोष्टी लक्षात असलेल्या चांगल्याच अर्थात त्या त्याकरता, पण याच्यातून या सेवेतून आपल्याला नक्की काय पारमार्थिक गोष्ट साधायची आहे हे आपल्याला समजलेलं जास्त चांगलं, आणि त्याच्याबरोबर पॉलिसी नसली पाहिजे हे तर चांगलंच, पण पॉलिसीने काहीही होत नाही, काहीही होत नाही, त्याकरता आपण आलेलेच नसतो. अशी पॉलिसी ठेवून काही उपयोग होत नाही. आत्मज्ञानाकरता कसलीच गडबड चालत नाही, काहीच नाही. तुमचं मन समाहित होणं हे महत्वाचं आहे, तुम्ही शांत होणं हे महत्वाचं आहे, तुम्ही निस्तरंग होणं हे महत्वाचं आहे, तुम्ही स्वरूप सुखाशी एकरूप होत नाही. आणि बाहेर पुष्कळ लोकांना समजते हा खूप चांगला सेवक आहे, तो फारसा उपयोग नाहीच आहे. असं असल्यामुळे ती पॉलिसी त्या तऱ्हेने नसली पाहिजे. आता वेळ संपली आहे खरी, 3 मिनिटं आहेत. परमपूजनीय स्वामीजींचा जन्मशताब्दी सोहळा नुकताच यशस्वीपणे पार पडला, त्यानिमित्ताने साधकांच्या पक्षी कोणता संदेश आपण द्याल जो भावी काळात प्रेरणादायी ठरेल? चांगला प्रश्न आहे. स्वामीजी अशा वेळेला म्हणायचे, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध खरा, असं स्वामीजी म्हणायचे. स्वामीजींचं जे उत्तुंग जीवन आहे त्या उत्तुंग जीवनाचा विचार केल्यानंतर ते जीवन अतिशय साधेपणातून आणि कष्टानी, सर्व प्रकारच्या कष्टानी, प्रापंचिक सांसारिक कष्ट, दुकानदारीचे व्यवसायाचे कष्ट करत असताना त्यांनी ज्या प्रकारे परमार्थाचं गौरी शंकर गाठलं त्यावरून नक्की आपल्याला प्रेरणा येईल, मिळेल. स्वामीजी जसा अर्ध पोत वाल आणि एक पोत तांदूळ एवढं घेऊनच कोकणातून आले आणि 1-3 रुपये त्या काळात घेऊन आले, म्हणजे जवळपास काही 1-6 महिने चालेल एवढी सामग्री जवळ होती. कितीतरी चांगल्या परिस्थितीत असताना, तेवढ्या परिस्थितीत आपण खचित नाही, आपल्यापैकी कोणीच नाही, पण या परिस्थितीतून त्यांनी जे गाठलं ते जर पाहिलं तर थक्क व्हायला होतं, पण नुसतं थक्क होऊन चालणार नाही, तर त्यांनी ज्या प्रकारे प्रयत्न केले तशा प्रकारचे जर प्रयत्न केले तर ही संधी सर्वांना आहे हे स्वामीजींचं चरित्र आपल्याला सांगतं. स्वरूपानंदांचं चरित्रही हेच सांगतं की विकल देहाच्या स्थितीत देखील त्यांनी जे काही गाठलं, तर हेच आपल्याला या चरित्रातून घ्यायचं आहे. प्रपंच परमार्थ या दोन्ही गोष्टी त्यांनी ज्या उंचीवर नेऊन ठेवल्या, करून दाखवल्या, तर तसं आपल्याला करायचं आहे. अत्यंत नियमित सातत्यपूर्ण शिस्त असलेल्या आणि साधेपणा असलेल्या लौकिक महत्वाकांक्षा अतिसतत डोक्यात आहेत असं नसलेलं जीवन, जसं विद्वत्ता आहे, पैसा आहे, मान आहे, सत्ता आहे, याचे विचार जर सतत असतील तर याच्यापैकी काही गोष्टी, या गोष्टी जमणार नाहीत परमार्थाच्या. त्यांनी ज्या ज्या एक समतोल राखून हे सगळं त्यांचं जीवन पुढे नेलं, तसं जीवन आपल्यालाही न्यायचंय अशी प्रेरणा आपण या जन्मशताब्दीच्या सगळ्या कार्यक्रमाच्या अंती घेऊ शकू आणि तशी आपण घेऊयात असं मी, आपण सगळे मिळून ते करू अशी एक इच्छा व्यक्त करतो. हरिओम तत्सत.
संकट. श्रीराम, आजच्या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होईल. सद्भक्त अमृता कुलकर्णी पसायदान सादर करतील. तत्पूर्वी काही निवेदन करतो. पुढील पाचवा रविवार हा 31 डिसेंबर रोजी येतो आहे, तेव्हा या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा आपण त्या दिवशी एकत्र येणार आहोत. ग्रंथ विक्रीची व्यवस्था हॉलच्या डाव्या कोपऱ्यात केलेली आहे, त्याचा अवश्य लाभ घ्यावा. नमस्कारासंदर्भामधलं निवेदन आहे, जे परगावहून साधक आलेले आहेत किंवा प्रथमच आलेले आहेत ते स्वामीजींना नमस्कार करू शकतील, बाकी साधकांनी नमस्कार मनोमन करावेत. निवेदन संपले.
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमे जे अला मार्दंडजे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू किं बहुना सर्वसुखी पूर्ण होवो नि तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी तेथ म्हणे श्री विश्वेशराहो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान दे सुखिया झाला भरोनी सद्भावाची अंजुळी मिया वो विया फुले अर्पिली अंघ्रियुगुली विश्वरूपाचा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समय